यत्कृपा तमहं वंदे परमानंदमाधवं गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्मा तस्मै श्री गुरवे नमः। श्रीराम श्रीराम श्रीराम। ॐ पार्थाय प्रतिबोधितां भगवता नारायणेन स्वयं व्यासेन ग्रथिता पुराणमुनिना मध्ये महाभारतम् अद्वैतामृतवर्षिणी भगवती अष्टादशाध्यायिनी अम्ब त्वाम् अनुसन्दधामि भगवत् गीते भवद्वेषिणी। नमोऽस्तु ते व्यास विशाल बुद्धे फुल्लारविन्दायत पत्रनेत्र येन त्वया भारत तैलपूर्णः प्रज्वालितो ज्ञानमयः प्रदीपः यम् ब्रह्मा वरुणेन्द्ररुद्रमरुतस्तुन्वन्ति दिव्यैस्तवैः वेदैः साङ्ग पदक्रमोपनिषदैः गायन्ति यं सामगाः ध्यानावस्थित तद्गतेन मनसा पश्यन्ति यं योगिनो यस्यान्तं न विदुः सुरासुरगणाः देवाय तस्मै नमः। श्रीराम केवलं करुणाकारं कैवल्यानन्ददायकं संसारतापशमनं समर्थं समदर्शिनं स्वयं प्रकाशं संसिद्धं स्वरूपानन्दसद्गुरुं पावनं परमं शान्तं पावसेवासिनं भजे। सोऽहं सिद्धिसुसम्पन्नो नादसन्धानसंस्थितः वीतरागो विशेषश्च श्रीगुरुः पातु मां भवे। ज्ञानेशाङ्घ्रिसरोजलुब्धमधुपः स्वामी स्वरूपाङ्कितः सन्तानां वचनानुभूतिपथिक साक्षी स्वयं कापडी गार्हस्थे किल एकनाथ सदृशो वृत्तौ तुकारामवत् सोऽहं योगरतं कृतार्थचरितं वन्दे यतिं माधवम्। स्वामी माधवनाथ वल्लभमथो वैराग्यरत्नाकरम् प्रेमा भक्त सुशांत दांत सुहृदम् उत्तुंगधिं वत्सलम् सोहं बोधशुचित्व पूर्ण सततम् तुर्यत्वमासादितम् वंदे त्वां मकरंदनाथ यतिनम् रक्षस्व दीनांकितम्। बोला जगद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथ महाराज की जय। सब संतन की जय। जय जय रघुवीर समर्थ।
हरि हरि। कटुव अम्ल लवण अति उष्ण तीक्ष्ण रूक्ष विदाहिनः आहारा राजस श्येष्टा दुख शोकामय प्रदाः। सतराव्या अध्यायाचा नववा श्लोक मागच्या वेळेपासून आपण सुरू केला। भगवंत आहार कसा असावा याच्याऐवजी सात्विक आहार कसा असतो, राजस कसा असतो आणि तामस कसा असतो असं निरूपण करतायत। कसा असावा हा अंतिम निष्कर्ष आहे या अध्यायाच्या शेवटी। जर परमार्थाचं जीवन जगायचं असेल तर सत्वगुणी सगळ्याच गोष्टींचा स्वीकार करायला पाहिजे। त्यामुळे आत्ता ते केवळ वैशिष्ट्य सांगताहेत। राजस पदार्थ किंवा राजस निष्ठादर्शक असा आहार या श्लोकामध्ये सांगितला। हे राजस पदार्थ सर्वसाधारणपणाने आसक्तीनेच सेवन केले जातात। ज्याला काय जिव्हा लौल्य म्हणतात तशा प्रकारे खाण्याच्या आणि चविष्ट खाण्याच्या अति इच्छेने जे पदार्थ खाल्ले जातात ते हे पदार्थ आहेत। आसक्ती ठेवून खाल्लेले सात्विक पदार्थ देखील रजोगुणी परिणामच देतात। केवळ पदार्थ सात्विक आहेत म्हणून सर्व काही ठीकठाक असेल असं समजू नये। त्याच्यामध्ये जर आसक्ती असेल तर ती चुकीचीच गोष्ट राहते आणि सात्विक पदार्थ त्याचं सेवन अनासक्त भावनेनीच करायला हवं। तमोगुणी व्यक्ती त्याच्या मूढतेमुळे खाद्य आणि अखाद्य किंवा त्याचे परिणाम याचा विशेष विचार करतच नाही। त्याला समोर आलेलं असतं ते त्याच्या मूढतेमुळे योग्य अयोग्य असा विचार न करताच तो खातो। आहार खरं म्हणजे एकांतामध्ये करावा। पूर्वीच्या घरामध्ये स्वयंपाकघर असायचं आणि तिथंच बाजूला लोक जेवायला बसायचे। आताच्या पद्धतीमध्ये हॉलमध्येच स्वयंपाकघर असतं। आता त्याला नाईलाज झालेला आहे। पण आपण जेवत असताना तिथं कोणी इतर व्यक्ती जर आल्या तर त्यांच्याशी बोलत किंवा गप्पा गोष्टी करत किंवा त्यांची जी भावना आहे ती भावना त्याचा संसर्ग होत असं जीवन असं जेवण होऊ नये, असं भोजन होऊ नये अशी साधारणपणे अशा भोजनामध्ये कल्पना असायची आणि ते पाळलं जायचं. भोजन करताना देखील वस्त्र बदलून, अथवा पुरुष असतील तर ते वस्त्र उत्तरीय वस्त्र म्हणजे अंगरखा कोपरी वगैरे हे काढून जेवायला बसत असत, कारण वस्त्राचा देखील संसर्ग अन्नापर्यंत येऊ नये अशी त्याच्यामध्ये भूमिका होती. एका शांत समाधानी आनंदी आणि श्रद्धेच्या भावनेने किंवा नामस्मरणपूर्वक असं भोजन व्हावं अशी कल्पना होती. भोजन करताना अशांत करतील असे संशयग्रस्त टीका टिप्पणी करणारे असे विषय सहसा बोलू नयेत असा प्रघात होता. जेवण करताना बोललेलं मोठ्या माणसांना चालत नसे. याचं कारण जर बोलत जेवण केलं तर चर्वण नीट होत नाही असाही एक भाव होता. तसंच लोभ मत्सर दंभ अशा विकारासहित भोजन घडू नये. त्यामुळे धंदा व्यवसाय नोकरीवरची कामं याच्यासंबंधी बोलत बोलत जेवू नये अशा प्रकारची भावना प्रघात असा होता. तसं निष्ठुर रुक्ष किंवा कठोर भावनेनी किंवा रागावलेलं असताना असं भोजन करू नये असंही लोक सांभाळत असत. भोजन करता करता एखादा पदार्थ आवडला नाही म्हणून देखील कोणी रागवतात, पण तेही इष्ट नसे. भोजन करत असताना जर कोणी बोलून सांगितलं की काय काय स्वयंपाक केला आहे, काय चव आहे, तर एक वेळ लहान मुलं असं करू शकतील आणि संस्कार म्हणून लहान मुलांना असं करू नये असं सांगितलं जायला पाहिजे. पण मोठ्या माणसांनी असं करणं जरा आश्चर्यकारकच आहे. जे भोजन बनवतात त्यांना कधीही अशा प्रकारे दूषण देत आणि कसं बनवलेलं आहे त्याच्याऐवजी त्यांचं प्रेम लक्षात घेऊन आपण भोजन करावं अशा प्रकारचा भोजनाचाही संकेत आहे. या ज्या गोष्टी आहेत या भगवंतांनी भगवद्गीतेमध्ये किंवा आत्ताच्या या श्लोकांमध्ये मात्र मुळीच सांगितलेल्या नाहीयेत. याचं कारण काय असावं आणि काय नसावं अशा प्रकारची चर्चा आत्ता भगवंत करत नाहीयेत. भगवंत फक्त वैशिष्ट्य सांगताहेत. राजस व्यक्तीला प्रिय किंवा ज्याची राजस निष्ठा आहे अशा व्यक्तीला प्रिय भोजन कसं असतं याचं वर्णन करताना ते असं म्हणतात की कटू आम्ल. कटू म्हणजे तिखट. मी मागच्या वेळेस सांगितलं की अर्थात जवळपास सगळीकडे कटू म्हणजे कडू असाच अर्थ केलेला आहे. पण लोकमान्यांनी एक विशेष टीप दिलेली आहे. लोकमान्य असं म्हणतात की कटू या शब्दाचा संस्कृतमध्ये तिखट असा अर्थ आहे आणि कडूला संस्कृतमध्ये तिक्त असं म्हणतात. हा तिक्त शब्द कडूचं सांगतो पण मराठीत मात्र तिखट या अर्थाने शब्द आला आणि कटू हा तिखट अर्थ असताना कडू या अर्थाने मराठीमध्ये तो आला. जसं अपरोक्ष हा शब्द लोकमान्य म्हणतात. अपरोक्ष म्हणजे प्रत्यक्ष, स्वतःला अनुभवाला आलेलं आपल्या समक्ष असं संस्कृतमध्ये अर्थ आहे. तर मराठीत त्याचा उलटा शब्द प्रयोग केला जातो. माझ्या अपरोक्ष झालं म्हणजे मी नसताना झालं असा मराठीत अर्थ रूढ झालेला आहे. कटू म्हणजे अति कडू आणि आम्ल म्हणजे अति आंबट. लवण म्हणजे क्षारयुक्त खारट. उष्ण अतिउष्ण. अतिउष्ण म्हणजे ज्याचा परिणाम उष्ण किंवा जळजळीत आहे असा तीक्ष्ण काही काही अनुभवाचेच विषय आहेत असं मला वाटतं. जसं तीक्ष्ण दाह देणारे, रूक्ष म्हणजे अतिशय कोरडा, विदाहीनहा म्हणजे परत दाह देणारेच. पण तीक्ष्ण आणि विदाहीना याच्यामध्ये लक्षणाने काही फरक करता येऊ शकेल. आहारा राजसस्येष्टा दुःख शोकमय प्रदाहा, राजस व्यक्तीला इष्ट म्हणजे प्रिय वाटणारा असा, आणि दुःख शोक आणि आमय म्हणजे रोग उत्पन्न करणारा असा हा आहार राजस व्यक्तींना प्रिय असतो असं भगवंत म्हणतात. याच्यापैकी तिखट खाणारी जी मंडळी असतात ती क्रोधी होतात किंवा एक प्रकारे बलिष्ठ होतात, पण ती क्रोधी असतात असं समजलं जातं. आणि आंबट खाणारी व्यक्ती ही कामी होते असं समजलं जातं, त्याचा स्वभाव कामाकडे झुकलेला जातो. म्हणून आंबट आंबट शौक म्हणून देखील एक शब्द मराठीमध्ये त्या तऱ्हेने आलेला आहे, त्याचा स्वभावावर परिणाम होतो. तसं अति खारट किंवा क्षार युक्त असे पदार्थ हे शरीराला हानिकारक असतात, ते त्याच्या क्षार असणाऱ्या गुणधर्मामुळं कुठं ना कुठंतरी साठून राहतात, ते जमा होतात, आतून रक्तवाहिन्या देखील ज्या पोकळ असतात त्या हळूहळू या क्षार असलेल्या पदार्थांमुळे त्याच्या क्षारतेमुळे निरुंद होत जातात, त्या लहान होत जातात. एक प्रकारे शरीराच्या उत्तम रक्ताच्याही वहनाला अडथळा निर्माण करतात असा समज आहे. अति अति उष्ण पदार्थ म्हणजे अति उष्ण परिणाम असणारे पदार्थ खाणारा जो मनुष्य असतो तोही दुसऱ्याला अति ताप देण्यामध्ये खूप रस धरतो असा त्याचा स्वभाव बनतो असं म्हणतात. आणि अति कोरडे पदार्थ खाणारे असतात ते भावनाहीन होऊन जातात. आणि झणझणीत किंवा दाह करणारे त्यांचा सगळा स्वभावावर वाणीवर कृतीवर असा परिणाम अशा व्यक्तींच्या आहाराचा होतो. राजस आहार हा तात्कालिक सुख देणारा मात्र निश्चित असतो. राजस आहाराने खोटी भूक आणि खरी भूक असा जो प्रकार सांगितला जातो, म्हणजे तुमचा मुलगा घरी आल्यावर म्हणतो की अजिबात मला भूक नाहीये, आणि आई असं म्हणते की पावभाजी केलेली आहे, असं का मम्मी दोन खाईन असं तो म्हणतो. या राजस आहाराचा परिणाम हा तात्कालिक सुख देणारा आणि खरी भूक लपवणारा असा राहतो. तो तीव्र चवीनी युक्त असा असल्यामुळं जिभेच्या ज्या संवेदना आहेत त्या संवेदना झोंबल्यानंतरच सुख अशा प्रकारे किंवा तिखट लागल्यानंतरच सुख अशा प्रकारे बदलतात. स्वामीजी असं म्हणायचे यावर निरूपण करत असताना की लहान मुलाच्या ज्या चवी असतात, अगदी लहान मुलाच्या म्हणजे वर्ष दोन वर्ष तीन वर्ष, तर त्याला कुठलीही तीव्र चव आवडत नाही, आणि आई वडील देखील अशा तीव्र चवीपासून मुलांना दूर ठेवतात, ते मूल काढूनच टाकतं. पण पुढे पुढे ती चव जिभेच्या ज्या चव ग्रहण करणाऱ्या किंवा समजणाऱ्या ग्रंथी असतात त्यांना त्याचा सराव होतो, आणि सराव झाल्यानंतर त्या अधिक अधिक मात्रेनी जरी खाल्ल्या गेल्या तरी देखील पुढे कमी कमी वाटायला सुरुवात होते. तिखट अजून तिखट असेल तर बरं असं तिखट खाणाऱ्या व्यक्तींना वाटतं. मध्यंतरी आमच्याकडे एक गृहस्थ आले ते तर आमचा सगळा ऐकून स्वयंपाक पाहून त्यांनी मिरची मागून घेतली आणि दोन मिरच्या मिठाबरोबर मिठाला लावून असं ते खात होते. पण या एकूण गोष्टीमुळे शरीराचे जे आतले अवयव असतात म्हणजे जीव लाळोत्पादक पिंड तसंच अन्ननलिका जठर लहान आतडं मोठं आतडं सगळीकडे हे पदार्थ दाह देतात. त्याच्यात फक्त जिभेला समजतं बाकीच्या आत थेट समजत नाही मग परिणामांनी समजतं. पण जीभ अशा करता काम करते की जे जिभेला त्रासदायक वाटेल ते माणसांनी खाऊच नाहीये याकरता चव समजणं असे इंद्रिय मनुष्याला दिलेलं आहे. एकूण हे जे पदार्थ आहेत ते काम क्रोध रजोगुण दंभ अहंकार असे वाढायला कारण होतात स्वार्थ वाढायला कारण होतात असं शास्त्रामध्ये म्हटलेलं आहे. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात तरी मारे उणे काळकूट मारकपणाबद्दल काळकूट म्हणजे विष देखील जरा कमीच पडेल. अशा रीतीने ते शरीराला त्रास दिल्याखेरीज राहत नाहीत. विषाचा तात्काळ परिणाम होतो. कोणत्याही विषाचा परिणाम तात्काळ असतो तर याचा परिणाम हा अगदी ज्याला स्लो पॉइझनिंग म्हणू असा मारण्याचा भाग राहतो. यांनी पोटाला एक प्रकारे अल्सर्स होणं किंवा पित्त अति वाढल्यामुळे जे निर्माण होणारे दोष आहेत ते दोष निर्माण होणं कारण अति कडू खारट अति तिखट हे खाण्याने पित्तावर विपरीत परिणाम होतो. तरी मारे उणे काळकूट मारकपणाबद्दल बाबत विषापेक्षा हे कमी नसतात असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. तेणे माने जे कडूवट आणि विषासारखेच जे कडू असतात का चुनियाहुनी दासट आम्लहन एवढंच नव्हे तर चुन्यापेक्षा देखील दाहक असतात. आपल्याला चुनाच माहिती नाहीये काही काही गोष्टी धार्मिक किंवा पारमार्थिक मंडळींसमोर ध्यानाला बसणाऱ्या आणि संयमी लोकांसमोर निरूपण करताना काही पदार्थच तुम्हाला माहीत नसण्याची शक्यता आहे. त्याच्यातला एक पदार्थ म्हणजे चुना. हा चुना सगळ्यात सौम्य उपयोग म्हणजे पानाला लावतात तुमच्या माहितीसाठी सांगतो आणि पुढच्या कामासाठी जो वापरला जातो त्याची मलाही माहिती नाहीये आणि अनुभव नाहीये. ज्ञानेश्वर महाराजांना कसा अनुभव आहे कोण जाणे. त्यांनाही अनुभव नाहीये पण त्यांना सगळं माहिती आहे असं दिसतं. का चुनियाहुनी दासट चुन्यापेक्षा देखील दाहक विषापेक्षाही मारक आम्ल हन तसंच अतिशय आंबट कणिकेते जैसे पाणी तैसेची मीठ बांधया आणि. पदार्थ करताना जो गोळा केला जातो कणकेचा त्याच्यामध्ये ज्या मानाने जेवढं पाणी घालतात तसंच तो गोळा तयार करतानाच मीठ घालतात असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. म्हणजे आपण पोळ्या करताना मीठ घालतो ते त्यांना कसं माहिती कोण जाणे. कणकेमध्ये मीठ आपण घालतो किंवा भाकरी करतानाही काही लोकांची अशी सवय की थोडी मिठाची चव पाहिजे म्हणून मीठ घालतात. थालीपीठात तर ते ती चविष्ट भाकरीच असते. थालीपीठ म्हणजे काय वेगवेगळ्या बऱ्याच चवी घालून भाकरीसारखं स्थापलेलं कणिकीते जैसे पाणी तैसेची मीठ बांधाया आणि, गोळा करताना कणकेचा पाण्यासारखंच मीठ ही जरा मिसळ जातं, तेतुलीची मेळवणी रसांतरांची आणि इतर रसांची देखील, म्हणजे मग चवी करता थोडं तिखट आणि काय ओवा काय काय जे घालत असतील ते, असं सगळं त्याच्यात घातलं जातं असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. मात्र आपण ऐकताना जरी खुश होत असलो तरी हा राजस आहाराचं वर्णन चाललेलं आहे असं आपण लक्षात ठेवू. एक दोन मिनिटं आपण शांत डोळे मिटून बसू. हरी 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 स्वामी जी नारायण प्रभु. ऐसे खारट अपाडे राजसा तया आवडे, उन्हाचे निमिषे तोंडे आगीची गिळी. अतिशय खारट तसं कडुवट दाहक आंबट असे पदार्थ राजस व्यक्तींना आवडतात. उन्हाचे निमिषे तोंडे आगीची गिळी, उष्ण किंवा गरम हवं अशी एवढी इच्छा या रजोगुणी लोकांना होते की त्या भावनेपोटी ते जणू आगच गिळतात, तिखटच इतकं खातात की जणू आग गिळावी असं त्यांना वाटत राहतं. वाफेची या सिगे वातीही लाविल्या लागे, इतकं की त्याच्या तोंडातून ज्या वाफा येतात त्याच्यावर वाती लावल्यावर देखील पेटतील. तैसे ऊन मागे राजसूतो, तशा प्रकारचा उष्ण पदार्थ राजस व्यक्ती आवडीनी खातो. मागे असं म्हटलंय की तो मागून खातो. वावदळ पाडूनी ठाये, साबळू डहारला आहे, तैसे तिख तो खाये जे घाणेवी जे घाये वीण रूपे. वावदळ वावटळ येऊन गेलेली आहे, वावदळ पाडूनी ठाये, साबळू डहारला आहे. वावटळ येऊन गेल्यानंतर जसं सगळीकडे उद्ध्वस्त होऊन जातं, इकडचं तिकडं पत्रे उडतात, झाडं पडतात, किंवा जसा शस्त्राने आघात केला, शस्त्राने आघात केल्यावर जी दुर्दशा होते तैसे तिख तो खाये जे घाये वीण रूपे, तशा प्रकारचं तिखट तो खातो। घाव मारल्या खेरीज त्याच्या वेदना होतात असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात। आणि तो भरपूर प्रमाणात खातो ही एक अडचण आहेच, म्हणजे राजस आहार आणि तोही भरपूर केलेला। मी असं एक व्यंगचित्र पाहिलेलं होतं की एक भला मोठा मनुष्य हॉटेलमध्ये एक गोल टेबलवर बसलेला आहे आणि तो वेटरला ऑर्डर देतो आहे की 3 प्लेट मिसळ, 2 कांदा उत्तप्पा, 2 टोमॅटो ऑमलेट, 2 बटाटेवडा प्लेट, अजून काय सांगू। तीन प्लेट डोसा वगैरे वगैरे आणि सगळ्यात शेवटी हवाबाण हरडेच्या गोळ्या चं पाकिट। असं जसं असावं बेसुमार खाणं आणि या प्रकारे खाणं, आणि राखेहून कोरडे आत बाहेरी येके पाडे, तो जिव्हा दंशू आवडे बहुतया। आणि अत्यंत रुक्ष कोरडं, ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की राखेहून देखील कोरडं असं अन्न त्याला फार आवडतं। त्याचं बाहेर कोरडं असतंच पण शरीर देखील कोरडं होईल, रुक्ष होईल असा परिणाम करतं। शरीरातलं सगळं पाणी जणू ते काढून घेतं, पण त्याला जिव्हा दंशू म्हणजे तोंडी लावणं, अशी तोंडी लावणं त्याला आवडतात। परस्परे दाता आदळू होय खाता, तो गा तोंडी घेता तोशो लागे। असे पदार्थ की जे चावले की दात एकमेकांवर जोरात आपटले पाहिजेत, काय कोणते होते कोण जाणे। परस्परे दाता आदळू होय खाता, तो गा तोंडी घेता तोशो लागे। असे पदार्थ तोंडी लावणं घेतल्यानंतर त्याला फार बरं वाटतं। आधीच द्रव्ये चुरमुरी, मुळातच हे सगळे पदार्थ झणझणीत असतात, वरी परवडी जती मोहरी, आणि त्यावर मोहरी फेटलेली असते, फेसलेली असते। जे घेता होती धुवारी नाके तोंडे, ज्याचा घास घेतला असताना त्याचा झणका धूर नाका तोंडातून पार मेंदूपर्यंत पोचतो। आम्ही कोकणात गेलो होतो, तिथं काय ग काय पानगी यांनी पानग्या आम्हाला करा म्हणून सांगितलं। त्या हळदीच्या पानावर खाली आणि वर हळदीचं पान आणि मध्ये तांदळाच्या पिठाची ती पानगी, हळदीची चव लागते त्याला, त्या दिरड्याला, आणि त्याच्याबरोबर त्यांनी मिरच्या दिल्या, त्या खारवलेल्या मिरच्या, पण इतकी मोहरी चढवलेली होती की आम्ही सगळ्यांनी एक घास घेतला आणि असं गुरगुरु करत नाकातून मेंदूपर्यंत काहीतरी जाते असं झालं। सगळ्यांचे डोळे, पण परत परत तो अनुभव यावा म्हणून ती मिरची आणि त्या पानग्या आम्ही सगळ्यांनी आवडीनी खाल्ल्या असं तुम्हाला सांगतो। की ज्या मोहरीचा हा कधीही अनुभव आतापर्यंत नव्हता, एवढी चढवलेली मोहरी कधीही खाल्लेली नव्हती, पण तिथं तशी खाण्यात आली आणि आतापर्यंत आठवण झाल्यावर जरा बरं वाटायचं। मी निरूपणा करतात ज्ञानेश्वरी वाचली तर ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की आधीची द्रव्ये चुरमुरी, मिरच्याच होत्या, त्या मिरच्याच घातलेल्या होत्या, वरी परवडी जती मोहरी, त्याच्यावर मोहरी चांगली फेसून घातलेली होती। जिए घेता होती धुवारी नाके तोंडे, वेदना झिणझिण्या नाकातोंडातून पार वरपर्यंत जातात, हे असो। जाऊ दे, ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, उगे आगीते म्हणे तैसे राईते, आग बरी असं म्हणावं असं रायतं जे भरीत। पढिये प्राणापर ते राजसासी गा, प्राणापेक्षा असं भरीत राजस व्यक्तीला आवडतं। ऐसा न पुरवणी तोंडा, म्हणजे कितीही खाल्लं तरी तृप्ती होत नाही, न पुरवणी तोंडा, जिभे जिभा केला वेडा, आणि खाताना वेड लागल्यासारखा जणू खातो आहे, जिभेला त्याची इतकी चटक लागलेली आहे। अन्न मिशे अग्नी भडभडा पोटी भरी, आणि ते खाण्याच्या मिशानी जणू अग्नी पोटात भरून घेतो आहे। आता ज्ञानेश्वर महाराजांची अजून कमाल बघा बरं का, तैसाची लवंगा सुमठे, मग भुई ना सेजे खाटे, प्राणीयाचे न सुटे तोंडोनी पात्र। तसाच जेवण झाल्यावर लवंग खातो म्हणजे ते कमी जणू पडलं म्हणून मुखशुद्धी म्हणून लवंगा खातो किंवा सुंठ खातो। मी एका व्यक्तीने प्रवासामध्ये चांगली बुचूकभर सुंठ खाल्लेली पाहिली बरं का, तर त्याही नको म्हणत होत्या। ते म्हणाले आमच्या इथं कोकणात हाच उपाय आहे, काही झालं तर सुंठ खायची, त्यांना गाडीचा त्रास होत होता त्यामुळे त्यांनी एवढी मोठी सुंठ त्यांना खायला सांगितली। झणझणलं असेल, मी अजून त्यांना विचारलं नाही काय झालं। तैसाची लवंगा सुंठे, मग भुई ना सेजे खाटे, मग झोपायला पलंगावर झोपलाय का जमिनीवर झोपलाय, गडाबडा लोळल्याखेरीस त्याला बरं वाटत नाही। पाणीयाचे न सुटे तोंडोनी पात्र, आणि एवढं केल्यानंतर मग काय होणार, पाण्याचं पात्र काही केल्या त्याच्या तोंडून सुटत नाही। एवढी लवंग किंवा सुंठ खाल्ल्यावर बहुतेक पाणी प्यावं असं वाटत असेल। ते आहार नव्हती घेतले, व्याधी व्याळे जे सुतले, ते चेववा वया घातले माजवण पोटी। ते जणू त्यांनी आहार घेतले नाहीत, त्यांनी भोजन वगैरे केलं नाही, तर व्याधी रूपी व्याळ म्हणजे सर्प जणू पोटात भरून घेतले। आणि हे निद्रिस्त झालेले सर्प चेववण्यासाठी परत सुंठा लवंगा असे उपाय केले। ते चेववाया घातले माजवण पोटी, त्यांनाही उत्तेजना जरा यावी म्हणून। तैसे एकमेका सळे, रोग उठती एके वेळे, मग याचा परिणाम म्हणून एकमेकांशी स्पर्धा करत अशा शरीरामध्ये रोग निर्माण होतात। तोंड येणं, मूळव्याध, मी कशाला सांगू एवढं सगळं। पण असे बरेच बऱ्याच गोष्टी ज्या इथपासून ते बुधद्वारापर्यंत, जे आधार चक्र सांगितलेलं आहे ते चक्र जरी तळाशी सांगितलेलं असलं तरी त्याचा संबंध इथपर्यंत आहे। या हा सगळा ट्रॅक, याच्यामध्ये येणारे सगळे रोग हे एकमेकांशी स्पर्धा करत जणू पुढे येतात। ऐसा राजसू आहारू फळे केवळ दुःखे, अशा प्रकारे राजस आहार घेणाऱ्याला केवळ दुःख पदरात येतं, दुःख निष्पन्न होतं। आणि आम्हाला असं काही होत नाही असं म्हणणारे आहेत तर त्यांना बरोबर कालांतराने कळतं की ते सगळं म्हणणं खोटं होतं, सगळं होतं, आम्हाला होत नाही असं असू शकत नाही। काही एक शरीर 45-50 वर्षापर्यंत सगळं सहन करतं, मग त्याच्यानंतर ते खरंच सहन करत नाही, ते कोलमडून पडतं, वेगवेगळे रोग किंवा व्याधी झाल्याखेरीज राहत नाहीत। एवं राजसा आहारा रूप केले धनुर्धरा, परिणामाचाही विसुरा सांगितला। अशा प्रकारे राजस आहार कसा हे जसं सांगितलं तसं राजस आहाराचा परिणाम काय होतो हेही वर्णन करून सांगितलं असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात। आता तया तामसा आवडे आहारू जैसा तेही सांगो चिळसा झणे तुम्ही। आता तामस व्यक्तीला जो आहार आवडतो तोही सांगतो, तुम्हाला तो आहार ऐकून एक प्रकारे किळस येईल असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात। पण केवळ ऐका, किळस घेऊ नका, येईल पण आपल्याला करायचं नाहीये त्यामुळे सोडून द्या असं त्यांचं म्हणणं आहे। तरी कुहिले उष्टे खाता न मनीजे तेणे अनहिता, कुजलेलं किंवा उष्ट असं खात असताना अनहित आपलं होतं आहे असं त्यांना वाटतच नाही। मी कधी कधी हॉस्टेलवर माझे 2-3 मित्र होते त्यांच्याकडे जायचो, ते काय म्हणजे उष्ट खाण्याला देखील मर्यादा असते असं मला वाटतं। एकमेकांच्या डब्यात हात घालून खाणं ऑफिसमध्येही लोक खातात असंही मी पाहिलं, मला ते फारसं प्रशस्त कधी वाटलं नाही, पण आपण काही करू शकत नाही। तुमच्या डब्यात हात घालून भाजी घेतली आणि घे ना असं म्हटलं की नाईलाजाने थोडीतरी आपल्याला खावं लागतं, पण ते मुळातच चांगलं नाही। ज्ञानेश्वर महाराज म्हणतात कुजलेलं किंवा उष्ट देखील, तरी कुहिले उष्टे खाता न मनीजे तेणे अनहिता, त्यांनी खरंच अनहित मागं लागतं। पण आपलं अनहित होतं आहे याची गंध वार्ता त्याला नसते, तो सगळं मित्रत्वाखातर असावं असं समजतो। जैसे का उपहिता म्हैसी खाय, म्हैस जसं आंबवण खाते, आता हेही पुण्यातल्या लोकांना आंबवण म्हणजे काय हे खरंच सांगणं अवघडच आहे। म्हशीला हे आंबवण आंबोट ठेवलेलं खायला दिलं जातं, तिला दूध त्यामुळे जास्त येतं अशी शेतकऱ्याची गवळ्यांची भावना असते। ते सगळं आंबोट ठेवलेले पदार्थ गवताबरोबर गवत कापून मग तिला ते खायला देतात। ज्ञानेश्वर महाराज म्हणतात जशी म्हैस खाते आंबवलेले पदार्थ, तसं आंबवलेलं आणि उष्ट किळस येऊ देऊ नका असं ते म्हणतात। येईल पण येऊ देऊ नका, फक्त ऐका तामस व्यक्ती खाते। यात यामम गतरसम पूती पर्युषितम च यत, यात यामम म्हणजे वेळ होऊन गेलेलं, एक्सपायर्ड किंवा अति निवून गेलेलं, थंड झालेलं, ताजं नसलेलं, ज्याच्यातला सगळा रस म्हणजे जीवनरस चव असली तरी, पौष्टिक रस ज्याच्यामध्ये शिल्लक नाही असं गतरसम। पूती म्हणजे दुर्गंध येणारं, पर्युषितम च यत किंवा अतिशय शिळ, उच्छिष्टमपि तसं उष्ट देखील च अमेध्यम खायला अयोग्य यज्ञामध्ये देखील अयोग्य यज्ञाकरता देखील हा पदार्थ हवन करण्यासाठीही वापरू नये असा अपवित्र असा हा पदार्थ भोजनम तामसप्रियम तामस व्यक्तीला अशा प्रकारचं भोजन प्रिय वाटतं असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. आपण पुढच्या वेळेला बघू. हरिओम तत्सत. विठ्ठल 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 नमितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत तो सत्कविवर परात्पर गुरु ज्ञानदेव भगवंत. ओम ओम ईशावास्यम इदं सर्वं यत्किंज जगत्यां जगत् तेन त्यक्तेन भुञ्जीथाः मा गृधकस्य स्विद्धनम्. ओम शांति शांति शांति. हरी हरी हरी. ज्ञानोबा माहुली प्रभु स्वामी जी. बोला पुंडलीक वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय. सब संतन की जय. जय जय रघुवीर समर्थ. हरी हरी हरी.
श्रीराम काही निवेदन करतो.